आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्याच्या 13 मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत सुमारे 28% मतदान. देशातल्या 49 मतदारसंघांमध्ये दुपारी 1 वाजेपर्यंत सुमारे 37% मतदान झाल्याचा अंदाज. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, पियुष गोयल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच बॉलिवूड तारे तारकांनी बजावला मतदानाचा हक्क. राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार. आणि इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी आणि परराष्ट्र मंत्री होसेन अमीर अब्दुल्ला हियान यांचं हेलिकॉप्टर अपघातात निधन. लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यातलं मतदान आज शांततेत होत आहे. राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत सुमारे 28% मतदान झाल्याचा अंदाज आहे. राज्यातल्या 13 मतदारसंघांमध्ये मिळून 264 उमेदवार या टप्प्यात नशीब आजमावत आहेत. केंद्रीय मंत्री पियुष गोयल, श्रीकांत शिंदे, राजन विचारे, कपिल पाटील, हेमंत गोडसे, अरविंद सावंत हे विद्यमान खासदार तसंच वर्षा गायकवाड, उज्ज्वल निकम या महत्वाच्या उमेदवारांच्या लढती या टप्प्यात होत आहेत. आज दुपारी 1 वाजेपर्यंत राज्यात झालेल्या मतदानाची मतदारसंघनिहाय टक्केवारी याप्रमाणे आहे. भिवंडी 27.5% जास्त, धुळे जवळपास 29%, दिंडोरी 33% जास्त, कल्याण 22.5% जास्त, मुंबई उत्तर जवळपास 27%, मुंबई उत्तर मध्य 28% जास्त, मुंबई उत्तर पूर्व जवळपास 29%, मुंबई उत्तर पश्चिम जवळपास 28%, मुंबई दक्षिण जवळपास 24.5%, मुंबई दक्षिण मध्य 27% जास्त, नाशिक 51.5% जास्त, पालघर 31% जास्त, ठाणे 26% जास्त. देशातली 6 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधून एकंदर 695 उमेदवार आज रिंगणात आहेत. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, पियुष गोयल, स्मृती इराणी, काँग्रेसचे राहुल गांधी आणि किशोरीलाल शर्मा, नॅशनल कॉन्फरन्सचे उमर अब्दुल्ला, लोक जनशक्ती पक्षाचे चिराग पासवान यांच्यासह इतर महत्वाच्या उमेदवारांचा त्यात समावेश आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची राज्यनिहाय टक्केवारी. पश्चिम बंगाल 48% जास्त, उत्तर प्रदेश जवळपास 40%, झारखंड जवळपास 42%, लडाख 52% जास्त, बिहार जवळपास 35%, जम्मू काश्मीर जवळपास 35%, ओदिशा 35% जास्त, महाराष्ट्र जवळपास 28%. लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यासाठी आज देशभरात मतदान सुरू आहे. राज्यात अनेक मान्यवरांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे. राज्यपाल रमेश बैस आणि त्यांच्या पत्नी यांनी मलबार हिल इथल्या राजभवन क्लब मतदान केंद्रावर मतदानाचं कर्तव्य बजावलं. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्यासोबत कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांनीही मतदान केलं. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनीही मतदानाचा हक्क बजावला. दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी सहकुटुंब मतदान केलं. तर उत्तर मध्य मुंबई मतदारसंघाच्या काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड यांनी आपल्या आईसह मतदानाचा अधिकार बजावला. माजी राज्यपाल राम नाईक, केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबई महासंघाचे महायुतीचे उमेदवार पियुष गोयल, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, राज्यातले मंत्री छगन भुजबळ, मंत्री रवींद्र चव्हाण, मुंबई वायव्य मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल किर्तीकर, महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर, पालघरच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कांबडी आणि महायुती उमेदवार हेमंत सावरा यांनी मतदानाचा हक्क बजावला. तसंच धुळे लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्छाव, महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे, ठाण्याचे आमदार संजय केळकर, कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनीही मतदान केलं. उत्तर प्रदेशातल्या लखनौ इथं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तर जालौन इथं भाजपा उमेदवार आणि केंद्रीय राज्यमंत्री भानुप्रताप सिंह यांनीही मतदानाचा हक्क बजावला. हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतल्या अनेक कलाकारांनीही आज मतदानाचा अधिकार बजावला. अभिनेत्री आणि भाजपा नेत्या हेमा मालिनी, ज्येष्ठ गीतकार गुलजार, गायिका आशा भोसले, अभिनेता नाना पाटेकर, आमिर खान, अक्षय कुमार, सुनील शेट्टी, राजकुमार राव, रणदीप हुड्डा, रणवीर शौरी, प्रशांत दामले, गीतकार जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांनी आज मतदान केलं. तसंच फरहान अख्तर, जोया अख्तर, जान्हवी कपूर, सानिया मल्होत्रा, शाहिद कपूर, अर्शद वारसी, अनिता राज आणि ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांनी मतदानाचा अधिकार बजावला. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी आज मतदानाचं कर्तव्य बजावलं. तसंच पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनीही मतदान केलं. मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगानं 94,732 मतदान केंद्रावर 947,000 जास्त अधिकारी नियुक्त केले आहेत. मतदारांच्या सोयीसाठी पाणी, सावली, रॅम्प, स्वयंसेवक, व्हीलचेअर इत्यादीची व्यवस्थाही करण्यात आली आहे. देशातलं सर्वात मोठं मतदान संकुल मुंबईत धारावीतल्या ट्रान्झिट कॅम्प शाळा संकुलात असून तिथं एकूण 34 मतदान केंद्र उभारली आहेत. मतदारांच्या सोयीसाठी या केंद्रांना वेगवेगळे रंग दिले असून त्याच रंगाच्या मतदान चिठ्ठ्या मतदारांना दिल्या आहेत. याशिवाय प्रवेशद्वाराजवळ त्या त्या रंगाचे दिशादर्शक फलकही लावण्यात आले आहेत. रंगाच्या मदतीनं मतदार आपलं मतदान केंद्र सहजपणे शोधून मतदान करत आहेत. इथल्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अश्विनी सुरे यांनी आकाशवाणीला सांगितलं.
देशातील सर्वात जास्त मतदान केंद्र असलेलं जे धारावीतील ठिकाण आहे, धारावी ट्रान्झिट रूट कॅम्प, इथे आपण एक विशेष नियोजन केलेलं आहे. या ठिकाणी 34 केंद्र आहेत. या 34 केंद्रांवरती 29,628 मतदार आपल्याकडे असणार आहेत. हे सारे मतदार 80% जरी म्हटलं तरी आपल्याकडे जवळपास त्या दिवशी 27,000 वोटिंग होणार आहे असा हिशोब धरून आम्ही या ठिकाणचं नियोजन केलेलं आहे. महिलांसाठी एक विशेष 10 ते 4:30 स्लॉट केलेला होता. आमच्या अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स आणि आमच्या बीएलओज आहेत, हे घरोघरी जाऊन सांगितलेलं होतं की महिलांसाठी आपण विशेष कालावधी ठेवतो आहोत, जेणेकरून त्यांचं वोटिंग हे जास्त प्रमाणामध्ये होईल आणि त्यांना साधं घालण्याचं, जे कोकणामध्ये एक विशेष पद्धत मानली जाते की हाक देणं, तो प्रकार आम्ही इथे वापरलेला होता. अजून एक प्रोएक्टिव्हली केलेलं होतं की बॅनर्स केले होते आम्ही, या रंगामध्ये तुमचं मतदान केंद्र आहे त्या त्या भागांमध्येच बॅनर लावलेले होते. म्हणजे तो सुद्धा गेले 15 दिवस एक व्हिज्युअल इफेक्ट ठेवला होता आम्ही. संपूर्ण भारत देशामध्ये एक वेगळा उपक्रम या शाळेच्या निमित्ताने आमचा झालेला आहे.
पालघर जिल्ह्यातल्या डहाणू विधानसभा मतदारसंघात चिखले गावात जिल्हा परिषद शाळेत उभारण्यात आलेलं कोळी मतदान केंद्र हे विशेष आकर्षण ठरलं आहे. या मतदान केंद्रात काम करत असलेले सर्व कर्मचारी हे कोळी समाजाच्या पारंपरिक वेशभूषेत आपलं कर्तव्य बजावताना दिसून येत आहेत. काही ठिकाणी मतदान यंत्र काम करीत नसल्याच्या तक्रारी होत्या. नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांनी मतदान केंद्रामध्ये ईव्हीएम यंत्राला हार घातल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यात विक्रमी मतदान करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राज्यात आज झालेल्या मतदानाचा आढावा घेणारा मतदानाचा मागोवा हा चर्चात्मक कार्यक्रम अस्मिता वाहिनीवर सादर होणार आहे. रात्री 8:15 ते 9:15 या वेळेत हा कार्यक्रम सादर होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. राज्य शिक्षण मंडळानं 2024 घेतलेल्या इयत्ता 12वीच्या परीक्षांचे निकाल उद्या म्हणजे मंगळवार दिनांक 21 मे रोजी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या संकेतस्थळावर दुपारी 1 वाजता जाहीर केले जाणार आहेत. मंडळाच्या mahaHSSCBoard.in या संकेतस्थळावर हे निकाल विद्यार्थ्यांना पाहता येतील. इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांचं हेलिकॉप्टर अपघातात निधन झाल्याची माहिती इराणच्या सरकारी दूरचित्रवाहिनीनं दिली आहे. त्यांच्यासोबत प्रवास करत असलेले परराष्ट्रमंत्री होसेन अमीर अब्दुल्लाहियान यांचंही निधन झाल्याचं वृत्त आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल गुवाहाटीत होणारा राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातला सामना पावसामुळे रद्द झाला, त्यामुळे दोन्ही संघांना 1-1 मिळाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यात राज्याच्या 13 मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत सुमारे 28% मतदान, देशातल्या 49 मतदारसंघांमध्ये दुपारी 1 वाजेपर्यंत सुमारे 37% मतदान झाल्याचा अंदाज. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, पियुष गोयल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच बॉलिवूड तारे तारकांनी बजावला मतदानाचा हक्क. राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार. आणि इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी आणि परराष्ट्रमंत्री होसेन अमीर अब्दुल्लाहियान यांचं हेलिकॉप्टर अपघातात निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.